नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. नव्या फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीसाठी अभियोग संचालनालय कार्यान्वित करण्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे महाराष्ट्र सरकारला निर्देश. मराठवाड्यात अधिकाधिक उद्योग येण्यासाठी राज्य शासन प्रयत्नरत, उद्योगमंत्री डॉ उदय सामंत यांचं प्रतिपादन. तरुण पिढीला अंमली पदार्थांपासून दूर ठेवण्यासाठी विशेष उपाययोजना करण्याचे राज्यमंत्री योगेश कदम यांचे निर्देश. सीबीएसईच्या 10वी तसंच 12वीच्या परीक्षांना आजपासून प्रारंभ. छत्रपती संभाजीनगर इथं आज 44व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचं आयोजन आणि 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचा समारोप. 54 सुवर्ण पदकांसह महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर. आता सविस्तर बातम्या. नव्या फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीसाठी अभियोग संचालनालय कार्यान्वित करण्याचे निर्देश केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्य सरकारला दिले आहेत. काल यासंदर्भात झालेल्या बैठकीत शहा यांनी 7 वर्षांपेक्षा अधिक शिक्षेची तरतूद असलेल्या प्रकरणात दोषसिद्धतेचं प्रमाण 90% वर नेण्याचे प्रयत्न करण्याची सूचना केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्यासह अनेक अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. गृहमंत्र्यांनी केलेल्या मार्गदर्शनाबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी माध्यमांना माहिती दिली.
अतिशय सकारात्मक अशा प्रकारची ही बैठक झालेली आहे. आम्हाला चांगलं मार्गदर्शन यातनं मिळालेलं आहे. हे तिन्ही कायदे लागू करण्याच्या संदर्भात आता आम्ही अधिक वेगानं तिन्ही कायद्यांची अंमलबजावणी चांगल्या प्रकारे सुरू केलेली आहे. त्यासंदर्भात विशेषतः फॉरेन्सिक इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे हे आम्ही आता मोठ्या प्रमाणात तयार करतो आहोत. पुढच्या 6 महिन्यामध्ये हे कम्प्लीट आमचं फॉरेन्सिक नेटवर्क तयार होईल. प्रत्येक कोर्टचे क्युबिकल्स तयार करून ते ऑनलाईन जोडण्याच्या संदर्भात आम्ही आता सुरुवात केलेली आहे. त्याची माहिती आम्ही दिली. पुढच्या 6 ते 8 महिन्यात हे काम देखील आम्ही पूर्ण करू, ज्यामुळे कोर्टातली गर्दी देखील कमी होईल. प्रॉसिक्युशन विंगला ट्रेनिंग देऊन कमीत कमी वेळात केस कशी निकाली निघेल या संदर्भातला प्रयत्न आम्ही करणार आहोत.
नांदेडसह संपूर्ण मराठवाड्यात अधिकाधिक उद्योग व्यवसाय यावेत यासाठी राज्य शासन वेगवेगळ्या सुविधा पुरवत असल्याचं उद्योगमंत्री डॉ उदय सामंत यांनी म्हटलं आहे. सामंत यांनी काल नांदेड इथं उद्योग विभागाचा आढावा घेतला. नांदेड जिल्ह्यात हदगाव आणि मारतळा इथं औद्योगिक वसाहत उभारण्यासाठी जागेचं आरक्षण करण्यात आलं आहे. तिथे लवकरच उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जातील असं सामंत यांनी सांगितलं. नांदेड आणि यवतमाळसह 5 विमानतळांचं लवकरच खासगी कंपनीकडून शासन स्वतःकडे हस्तांतर करणार आहे अशी माहिती सामंत यांनी दिली. दरम्यान परभणी इथं भरवण्यात आलेल्या जिल्हा कृषी संजीवनी महोत्सवाचं उद्घाटन डॉ सामंत यांच्या हस्ते काल झालं. शेतकरी हा समाजातील अतिशय महत्वाचा घटक असून त्यांना काही कमी पडू दिलं जाणार नाही अशी ग्वाही सामंत यांनी यावेळी दिली आहे. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे काल नांदेड दौऱ्यावर आले होते. राज्याला लवकरच नवं वाळू धोरण दिलं जाईल अशी माहिती बावनकुळे यांनी यावेळी दिली. तरुण पिढीला अंमली पदार्थांपासून दूर ठेवण्यासाठी विशेष उपाययोजना करण्याचे निर्देश गृह तसंच अन्न आणि औषध प्रशासन राज्यमंत्री योगेश कदम यांनी दिले आहेत. ते काल छत्रपती संभाजीनगर इथं पोलीस आयुक्तालयात कायदा सुव्यवस्थेच्या आढावा बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलत होते. महसूल कर्मचाऱ्यांवर हल्ला करणाऱ्यांवर कोणतीही हयगय न करता कारवाईचे निर्देश पोलीस प्रशासनाला दिल्याचं कदम यांनी सांगितलं. ते म्हणाले,
शाळांमध्ये कॉलेजेसमध्ये विद्यार्थी आज ड्रग्सच्या आहारी गेले दिसत आहेत आणि त्याच्यावरती जर का आपल्याला कंट्रोल करायचं असेल तर शाळांमध्ये पोलीस प्रशासन असेल, शिक्षक असतील, विद्यार्थी आणि पालक अशा चारही घटकांना एकत्र घेऊन तिथे काही उपक्रम राबवले पाहिजेत अशा देखील सूचना ह्या पोलीस प्रशासनाला आज मी दिलेल्या आहेत. महसूल कर्मचाऱ्यांवरती जे काही हल्ले होत आहेत त्या बाबतीमध्ये ग्रामीण भागामधील पोलीस प्रशासनाला देखील मी आजच सकाळी सूचना दिलेल्या आहेत की कुठल्याही पक्षाचे असू द्यात त्या वाळू माफियांवरती कारवाई ही झाली पाहिजे. त्याच्यामध्ये कुठेही हयगाई करायची नाही.
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ सीबीएसईच्या 10वी आणि 12वीच्या परीक्षा आजपासून सुरू होत आहेत. विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रांवर सकाळी 9 वाजता पोहोचणं आवश्यक असून केंद्रांवर इलेक्ट्रॉनिक उपकरणांना मनाई करण्यात आली आहे. मराठवाडा साहित्य परिषदेच्या 44व्या मराठवाडा साहित्य संमेलनाला आजपासून प्रारंभ होत आहे. या संमेलनासाठी छत्रपती संभाजीनगर नजिक वाळूज इथल्या दगडोजीराव देशमुख महाविद्यालयात विलासराव देशमुख साहित्य नगरी साकारण्यात आली आहे. डॉ भीमराव वाघचौरे संमेलनाध्यक्ष तर विजय राऊत स्वागताध्यक्ष आहेत. या 2 दिवसीय संमेलनात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीनं दिला जाणारा कवयित्री लीला धनपलवार विशेष काव्य पुरस्कार नांदेडचे कवी पी विठ्ठल यांना जाहीर झाला आहे. 11,000 रुपये आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचा काल समारोप झाला. उत्तराखंडमध्ये हल्द्वानी इथं झालेल्या या समारंभात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उपस्थित राहून सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. खेळात विजय आणि पराभव होतच असतो. या स्पर्धेत पदक न मिळालेल्या खेळाडूंनी पुढच्या वर्षी होणाऱ्या स्पर्धेत पदक मिळवावं असं आवाहन शहा यांनी केलं. ते म्हणाले,
16,000 खिलाडी लगभग 435 खेलों में खेले, कुछ जीते कुछ हारे, हार और जीत उसका खेल से कोई मतलब नहीं, जीत का जज्बा और हार से निराश न होना यही खेल का संदेश है. इसलिए जो जीते हैं और जो हारे हैं वो सभी खिलाड़ियों को मैं अनंत अनंत शुभकामनाएं देता हूं. मेघालय में आपके लिए एक और मौका है, अगली बार मेडल लेकर आइए, ऐसी मेरी सभी को बहुत बहुत शुभकामनाएं.
पदक तालिकेत 68 सुवर्ण, 26 रौप्य आणि 27 कांस्य पदकांसह सेना दलाच्या संघानं पहिला क्रमांक पटकावला. 54 सुवर्ण, 71 रौप्य आणि 76 कांस्य पदकांसह सर्वात जास्त 201 पदकं जिंकून महाराष्ट्राच्या संघानं दुसरा, तर 48 सुवर्ण, 47 रौप्य आणि 58 कांस्य पदकांसह एकूण 153 पदकं जिंकून हरियाणा संघानं तिसरा क्रमांक पटकावला. बीड इथल्या दिव्यानी मारुती जोगदंड या विद्यार्थिनीची लंडन अबॅकस चॅम्पियनशिप या स्पर्धेसाठी निवड झाली आहे. जानेवारी 2025 मध्ये झालेल्या जागतिक स्पर्धेत दिव्यानीनं 5 मिनिटात 100 प्रश्न सोडवून विक्रम नोंदवला. तिला सर्वोत्कृष्ट जागतिक अबॅकस स्पर्धक मानद सायटेशन मिळालं आहे. महाविद्यालयीन जीवनात आभासी विश्वातून येणाऱ्या प्रलोभनांपासून विद्यार्थ्यांनी सावध राहावं असं आवाहन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी केलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथल्या देवगिरी महाविद्यालयात सायबर गुन्हेगारीचा विद्यार्थ्यांवर होणारा परिणाम या विषयावरच्या व्याख्यानात काल त्या बोलत होत्या. दरम्यान चाकणकर यांनी काल जनसुनावणी घेतली. या सुनावणीत सर्व 152 तक्रारी निकाली काढण्यात आल्या. कौटुंबिक समस्यांच्या 96 पैकी 14 तक्रारींमध्ये समेट घडवण्यात आल्याचं याबाबत वृत्तात म्हटलं आहे. लातूर जिल्ह्यात लोदगा इथे बांबू लागवडीत योगदान देणाऱ्या पर्यावरण योद्ध्यांचा काल रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते. श्री क्षेत्र तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिराची स्ट्रक्चरल ऑडिटनुसार कामं ठरवण्यापूर्वी देवस्थानचे पुजारी, तुळजाभवानी मंदिर ट्रस्ट, स्थानिक आमदार यांच्यासोबत बैठक घेऊन पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री विधिज्ञ आशिष शेलार यांनी काल मुंबईत ही माहिती दिली. मंदिराच्या स्ट्रक्चरल ऑडिटचा अहवाल प्राप्त झाला असून त्यानुसार पुढील कामाची दिशा निश्चित केली जाणार असल्याचं ते म्हणाले. बीड इथं मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी योजनेअंतर्गत सर्व प्रशिक्षणार्थ्यांच्या मागण्या मांडण्यासाठी काल जिल्हा परिषदेसमोर ठिय्या आंदोलन करण्यात आलं. यावेळी फलकबाजी करत प्रशिक्षणार्थींनी आपल्या मागण्या मांडल्या. या आंदोलनामुळे काही काळासाठी जिल्हा परिषद कार्यालयातलं कामकाज विस्कळीत झालं होतं. महाराष्ट्र शासनाचा पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभाग, धाराशिव जिल्हा प्रशासन आणि वॉटर संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यात गेल्या 4 तारखेपासून जल अभियान आणि जलस्पर्धेला प्रारंभ झाला आहे. जिल्ह्यातील सर्व गावांसाठी ही स्पर्धा खुली असून येत्या 28 फेब्रुवारीपर्यंत जलस्पर्धेत सहभागी होण्यासाठी स्वनामांकन करता येणार आहे. नांदेड महापालिकेच्या प्रधानमंत्री आवास योजनेचे उपअभियंता तथा विभागप्रमुख संघरत्न सोनसळे यांना नांदेड महापालिका आयुक्त डॉ महेशकुमार डोईफोडे यांनी निलंबित केलं आहे. शासकीय कामात दिरंगाईच्या कारणांवरून ही कारवाई करण्यात आली. लातूर शहरात 7 ठिकाणी 7 दिवशी आठवडी बाजार भरवण्याचं नियोजन महानगरपालिकेमार्फत करण्यात आलं आहे. आयुक्त बाबासाहेब मनोहरे यांनी ही माहिती दिली. छत्रपती संभाजीनगर इथला शिवाजीनगरच्या बहुप्रतीक्षित छत्रपती शिवाजीनगर भुयारी मार्गाचं आज सामाजिक न्यायमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात येणार आहे. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. नव्या फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीसाठी अभियोग संचालनालय कार्यान्वित करण्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे महाराष्ट्र सरकारला निर्देश. मराठवाड्यात अधिकाधिक उद्योग येण्यासाठी राज्य शासन प्रयत्नरत, उद्योगमंत्री डॉ उदय सामंत यांचं प्रतिपादन. तरुण पिढीला अंमली पदार्थांपासून दूर ठेवण्यासाठी विशेष उपाययोजना करण्याचे राज्यमंत्री योगेश कदम यांचे निर्देश. आणि छत्रपती संभाजीनगर इथं आज 44व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचं आयोजन. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी 9 वाजता. नमस्कार.